बेख्याली में भी जब ख्याल आता है डॉक्टर के पास जाकर इंजेक्शन लेने का, तब डर तो लगता है हर किसी को।
Red FM,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं यहाँ पर आपके साथ एमएच 935 में बातें हमारी चल रही है इंजेक्शन के बारे में। आता एक नवीन अशी टेक्निक शोधून काढली आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पेनलेस इंजेक्शन्स मिळतील आणि त्याचा कसलाही त्रास होणार नाही। हे मॅजिक सारखंच आहे, पण तुम्हाला सुद्धा इंजेक्शनची त्या सुईची भीती वाटलीच असेल ना। बघूयात ना नांदेडकर काय म्हणतात। इंजेक्शनची भीती वाटते का तुला?
नाही
वाटत। कसं काय नाही वाटत बरं? अच्छा अच्छा, तुला इंजेक्शन म्हणजे नॉर्मल ठीक वाटतं इंजेक्शन घ्यायला?
हो।
ओके ओके, तू खूप जास्त ब्रेव्ह दिसतेस मग।
हो ते आहे।
तुला इंजेक्शन आणि गोळ्यापैकी काय प्रेफर करतेस तू जर का आजारी पडलीस तर?
दोन्ही चालते मला।
ओके, इंजेक्शनची भीती वाटते तुला की नाही?
नाही
वाटत।
नाही वाटत।
अरे वा, यू आर व्हेरी ब्रेव्ह गर्ल, म्हणजे कारण की बऱ्याच लोकांना भीती वाटते इंजेक्शनची।
थँक्स।
येस, थँक्यू सो मच, बाय
बाय।
अस्मिता आणि राधिका या दोघींना सुद्धा इंजेक्शन्सची भीती वाटत नाही, म्हणजे या खूपच जास्त शूरवीर असल्या पाहिजेत, नाही का? मला तर भीती वाटते बाबा, आणि इंजेक्शन म्हटल्यावरती बऱ्याच जणांना भीती वाटते। आता या दोघी त्यातल्या अपवाद असतील मे बी। तुम्हाला काय वाटतं बरं, इंजेक्शन्स म्हटल्यावरती भीती वाटते की नाही वाटत? सांगा मला, पटकन डायल करा 9607007935 9607007935। माझा नंबर आहे, जल्दी से डायल करके बताओ आपको उस इंजेक्शन के सुई का डर तो लगता है ना, क्या नहीं लगता है? जल्दी से डायल करके बताना है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।